अशुभ तो टाळी तो शुभ शकुन तो आणी तो तुम्ही हात जोडीता माथा टेकीता तो भक्तीला जागतो तुम्ही हात जोडीता माथा टेकीता तो भक्तीला जागतो संतान तया ना दे तो से भक्त नि पुत्र कहे थी संतान तया ना दे तो से विद्यार्थी बुद्धि से वरदान तया ना दे तो तुम्ही एक रूप होता दृष्टि लाविता बदरी पड़ा की तो
नवसाला पावतो देव संकटी धावतो।